आकाशवाणी भणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जॉनसबर्गांत जाल्ल्या 2 दिसांच्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेन वांटो घेतल्या उपरांत आज सकाळीं नवी दिल्लींत परतले. न्यायमुर्ती सूर्यकांत आज भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हण सोपूत घेतले. जम्मू काश्मीरांतल्या चूनखडीच्या खनिज ब्लॉकांचो आज निलाव जम्मूंत औपचारीकपणान सुरू जातलो. भारतीय नौदळ आज मुंबयत माहे या उथळ उदकांत संचार करूंक शकपी पानबुडी विरोधी युद्धनौकाचे जलावतरण करतली. दक्षिण आफ्रिके आड जावपा आशिल्ल्या 3 एकादिसांच्या खेळा माळे खातीर KL राहुल भारतीय पंगडाचे फुडारपण करतलो. आतां पुराय खबरो. दक्षिण आफ्रिकेंतल्या जॉनसबर्ग शारांत काल सांजवेळा G20 फुडाऱ्यांची शिखर परिशद सोपली. एकचार समानतान स्थिरता या विशयाची 2 दिसांची शिखर सभा जाली. उन पयलेच केप शिखर परिशद आफ्रिका खंडान जाली. शिखर सभेच्या 3र्या सत्रांत उलोवप करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले, तंत्रगिन्यान अर्थीक केंद्रीत न्हय तर मनीस केंद्रीत, राष्ट्रीय न्हय तर जागतीक आनी विशिष्ट मॉडेला परस ओपन सोर्साचेर आधारीत आसूंक जाय. प्रधानमंत्री मोदी हांणी सतत विकास, विश्वसनीय वेपार, निष्पक्ष वित्त आनी सगळ्यां खातीर समृद्धी सुनिश्चित करपी प्रगती हांचेर भर दिलो. प्रधानमंत्री मोदी हांणी फेब्रुवारी 2026 भारत सर्वजन हिताय सर्वजन सुखाय सगळ्यांचे कल्याण आनी आनंद या विशयाचेर AI इम्पॅक्ट समिटाची येजमानकी करतलो अशें जाहीर केले आनी सगळ्या G20 देशांक वांटो घेवपा खातीर आमंत्रीत केले. शिखर सभेच्या फाटभेर तांणी जायत्यो द्विपक्षीय आनी त्रिपक्षीय बसका घेतल्यो. जॉनसबर्गांत जाल्ल्या 2 दिसांच्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेन वांटो घेतल्या उपरांत प्रधानमंत्री मोदी आज सकाळी नवी दिल्लीत परतले. जॉनसबर्गांत जाल्ल्या G20 शिखर सभेच्या फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इटलीच्यो प्रधानमंत्री जॉर्जिया मेलनी हांची जॉनसबर्गांत भेट घेतली. वेपार, गुंतवणूक, संरक्षण, नवनिर्माण, AI, अवकाश आनी शिक्षण हांचे मदले संबंद आनीक खोल करपाचेर तांणी फलदायी चर्चा केली. तशेंच दोनूय फुडाऱ्यांनी आतंकवादाच्या विट्ट पुरवत्या आड सहकार्य वाडोवपा खातीर संयुक्त उपक्रमाचे अनावरण केले, जाका लागून जागतीक सुरक्षे खातीर सामायिक वचनबद्धताय बळकट जाली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले, भारत इटली धोरणात्मक भागीदारी आनीक आनीक घटमूट जायत आसा, ताचो दोनूय देशांच्या लोकांक व्हड फायदो जाता. जॉनसबर्गांत जावपी G20 शिखर सभेच्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कॅनडाचो प्रधानमंत्री मार्क कार्नी हांचे कडेन बसका घेतली. येत्या कांय म्हयन्यांत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवनमेश, उर्जा आनी शिक्षण ह्या क्षेत्रांत द्विपक्षीय संबंद आनीक घटमूट करपाचे दोनूय फुडाऱ्यांनी मान्य केले. संरक्षण आनी अंतरिक्ष क्षेत्रांत सहकार्याचो विस्तार करपाचे शक्यतायेचेरूय एकमत जाला अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगलां. न्यायमुर्ती सूर्यकांत आज भारताचे सरन्यायाधीश म्हण सोपूत घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तांकां राष्ट्रपती भवनांत पदाचो सोपूत दितल्यो. न्यायमुर्ती सूर्यकांत भारताचे 53वे सरन्यायाधीश आसतले. ते काल सेवानिवृत्त जाल्ल्या न्यायमुर्ती भूषण आर गवय हांची सुवात घेतले. सरकार देशान ड्रग्स तस्करी करपी तोळयांक अभूतपूर्व वेगान उध्वस्त करता अशें घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस खाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आनी पुलीस पंगडांनी हालींच नवी दिल्लीन 262 कोटी रुपया मोलाचे 328 किलो मॅथफेटामायन जप्त करून 2 व्यक्तींक अटक केल्या अशें तांणी सांगले. दिल्लीन आतां मेरेन जप्त जाल्ली मॅथफेटामायनाची ही सगळ्यांत व्हड खेप. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे ड्रग्स मुक्त भारताचे सपन साकार करपा खातीर संबंधित खाते एकठांय येवन वावुरता हेय कारवाय सिद्ध करता अशें घरमंत्र्यांनी सोशल मिडिया पोस्टांत सांगलां. हे कारवाये खातीर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आनी दिल्ली पुलिसांच्या जोड पंगडाक तांणी परबी दिली. वेंचणूक आयोगान काल सांगले की खासा व्यापक पुनरावलोकन SIRचो 2रो पांवडो सुरू जाल्या सावन 50,47,00,000 चड गणना फॉर्म मतदारांक वाटल्यान. ह्या पांवड्यान आस्पावीत आशिल्ल्या सुमार 51 कोटी मतदारां पैकी 99% वयर मतदारां परेन हे फॉर्म पावला. SIRचो 2रो पांवडो ह्या म्हयन्याच्या 4 तारखे सावन 9 राज्यांनी आनी 3 केंद्रशासित प्रदेशांनी सुरू जालो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
September 22 नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
जम्मू काश्मीरांतल्या चुनखडीच्या खनिज ब्लॉकांचे पयलो लिलाव आज जम्मूत औपचारिकपणान सुरू जातलो। कोळसो मंत्री जी किशन रेड्डी या लिलावाचे अध्यक्षपद सांबाळटले। केंद्र आनी राज्य सरकारा मदली घटमूट भागीदारी आनी या वाठारा खातीर या उपक्रमाचे धोरणात्मक म्हत्व हातूंतल्यान दिसून येता अशें खण मंत्रालयान सांगले। जम्मू काश्मीर प्रशासनान एक परिपत्रक जारी करून संविधान दीस मनोवपाचो आदेश दिला। भारताचे संविधान आपणायल्याच्या स्मरणार्थ दर वर्सा 26 नोव्हेंबराक संविधान दीस मनयतात। भारतीय नौदळ आज मुंबईत नौदळाच्या गोदींत माहे श्रेणींतले माहे ही उथळ उदकांत संचार करूंक शकपी पानबुडी विरोधी युद्धनौकाचे जलावतरण करतली। पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिस कमांडिंग इन चीफ व्हायस एडमिरल स्वामीनाथन हांच्या प्रमुख उपस्थितीन हो सुवाळो जातलो। या सुवाळ्याची अध्यक्षता लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करतले। माहेचो नौदलाच्या ताफ्यांत आसपाव हे उथळ उदकांत संचार करूंक शकपी स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांच्या नव्या आवृत्तीच्या आगमनाचे प्रतीक ठरतले। माहे हे जहाजाचे निर्माण 80% स्वदेशी साहित्यान केला। हे युद्धनौकेची रचना बांधकाम आनी एकीकरणान देशाच्या वाढत्या कौशल्याचे प्रदर्शन करता। देशाच्या पश्चिम सागर किनाऱ्याचेर ती सायलंट हंटर म्हणून काम करतली। काल पणजे कला मंदिरान जाल्ल्या पयल्या मास्टर क्लासान नामनेचो अभिनेतो अनुपम खेर हाणे शेकड्यांनी प्रेक्षकांक मंत्रमुग्ध करपी सादरीकरणान पुरायपणान वेधून घेतले आनी गिव्हिंग अप इज नॉट अ चॉयस या विशयाचेर आधारित सत्रान आपल्या खास विनोदबुद्धी आनी जीवनदृश्टीन उपस्थितांची मनां जिंकली। अनुपम खेर हाणी सत्राची सुरवात सारांश चित्रपटांतली आपली मुखेल भूमिका हातांतल्यान वचून चित्रीकरणाच्या कांय दिसां आदीं परत मेळिल्ल्याची कथा सांगून केली। 6 महिन्या परस चड काळ या भुमिके खातीर मनासावन काम केले उपरांत अकस्मात न्हयकारिल्ल्यान ताका सामको धक्को बसलो। निर्शेवन मुंबय शाराक सदांच खातीर निरोप दिवपाचो निर्णय घेतकीर तो निमाणे खेप फिल्माचो दिग्दर्शक महेश भटाक मेळपाक गेलो। अनुपम खेराची तीव्र प्रतिक्रिया पळोवन भटान आपले मत बदलून परतून खेराक मुखेल भुमिका दिली। हो खीण खेराच्या कारकिर्दींतलो एक निर्णायक टप्पो थरलो। या अनुभवाचेर विचार करतना खेर हाणी म्हळे सारांश या सिनेमान ताका हार न मानपाचो धडो शिकयलो। अनुपम खेर हाणें पुराय सत्रान आपल्याच जिणेंतली जायती उदाहरणां दिली। हवामान खात्यान आज मेरेन पश्चिम उत्तर प्रदेशाच्या उत्तरेकडल्या भागांत दाट धुके पडटले असो अदमास उक्तायला। तशेंच तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरला, माहे आनी अंदमान निकोबार जुव्यांचेर कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडटलो असो अदमास आयएमडीन केला। तशेंच आज लक्षद्वीपाच्या कांय वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। कोलंबोन भारतान नेपालाक 7 विकेटींनी हारून पयले एसबीआय दृष्टीबाधित महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला। नेपालान दिल्ल्या 115 धावण्याचे लक्ष्याक जाप दितना भारतान 12 ओव्हरीन 1 बॉलान 3 बाद 117 धावणे करून वस्तादपण जोडले। भारतीय महिला क्रिकेट पंगड हो नवो संवसारीक किताब जिखपी पयलो पंगड जाला। भारतीय क्रिकेट नियामक मंडळान दक्षिण आफ्रिके आड जावपा आशिल्ल्या एका दिसाच्या खेळा माळे खातीर पंगड जाहीर केला। दुखापत जाल्ल्यान शुभमन गिल या माळेन खेळचो ना, ताचे सुवातेर KL राहुलाक पंगडाचो कर्णधार नेमला। पयलो एका दिसाचो खेळ 30 नोव्हेंबर सावन रांचीन, 3 डिसेंबराक रायपुरान आनी 6 डिसेंबराक विशाखापट्टणमान जातलो। निमाण्यान परतून एक फावट कांय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जॉनसबर्गांत जाल्ल्या 2 दिसांच्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेन वांटो घेतल्या उपरांत आज सकाळीं नवी दिल्लीन परतले। न्यायमूर्ती सूर्यकांत आज भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हूण सोपूत घेतले। जम्मू काश्मीरांतल्या चुनखडीच्या खनिज ब्लॉकांचे पयलो लिलाव आज जम्मूत औपचारीकपणान सुरू जातलो। भारतीय नौदळ आज मुंबईत माहे या उथळ उदकांत संचार करूंक शकपी पानबुडी विरोधी युद्धनौकाचे जलावतरण करतली। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।